ख्रिस्त मवाला भाउस अनबिहनेस तुम्हाला खेसला प्रभु इसुने नावमा प्रेमी सलाम। आज आपल्या ऐकू देवनी गोट भाग दोन, दुनेमा पाप ना प्रवेश। देवनी तेनेसाठी बनावेल बेसवाडीमा आदम ने तेनी बायको खुशमा रह हतात। तेमाहून कोणी पण डगला पोवेल नाही हतात ने ते खल तेहला लाज पण नाही येहती। कहा काय दुनेमा पाप नाही हता ते इसदाला देवने हरी वाडीमा चालत अन गोठी लावत। पण वाडीमा एक ठग साप हता, तेनी बायकोला सोदा काय देवनी खरेखर तुम्हाला ईसा सांगा हा काय वाडीने आख्खेच झाडसा फळ तुमने नी खावला। बायकोनी सांगा देवनी आम्हाला सांगेला हा काय आम्ही आख्खेच झाडना फळ खाय सक जहन शिवाय खरा खोटा जाणूलाने झाडना फळ। देवने आम्हाला सांगा हा जो तुम्ही यी फळ खासे काय तेला अडकसे तर तुम्ही मरसेल। सापनी बायकोला सांगा यी खरा नी हा तुम्ही नी मरा। देव जाण काय तुम्ही खासेल तेच समय तुम्ही देवने जिसा खरा खोटा जाणणारा होई जासेल। बायकोने हेरा फळ खावलासाठी बेस अन हेरूला मस्त आहा ती पण अक्कलवाळी बनूला माग हती। तहा तेने एक फळ खुडा अन खायनी तेने मागून तेनी तेने गोहोला जो तेने हारी हता तेला पण खावलासाठी दिदा अन तो पण ती खायना। लगेच तेहना डोळा उघडी घेत अन तेही हेरा काय ते नागा आहात। तेही पानाखल एक दुसरे हारे शिवीने डगला बनवूला अन पोतेना शरीर दपाडूला इचार के। तहा माणूस अन तेनी बायकोनी वाडीमा हिंडता देवना जाब ऐका। ते दोन्ही देवथी धपी घेत अन देवनी माणूसला सांगा तू केव आहास। आदमनी सांगा मा वाडीमा तुना चालू ना आवाज ऐकणाव ने ते साठी मा बिहनाव। कहा काय मा नागा होता तहा मा दपी गेव। तहा देवनी सोदा तुला कोणी सांगा काय तू नागा आहास। जे झाडना फळ खावला मै तुला ना पाडेल होती ती तू खायनास काय। माणूस सांगना माने हारी राहुलासाठी जी बायको तुई मला दिदी हिस तेनी मला फळ दिदा। तहा देवनी बायकोला सोदा यी तुई काय केस। तहा बायकोनी सांगा सापनी मला ठगा। देवनी सापला सांगा तू सापी तहास तू पोटी चालसी नि धूळ खासील। तूने अन बायकोने वच्चे ने तूने पोसाने अन तेना पोसा वच्चे मा दुश्मनी करवीन। बायकोना पोसा तुनी डोकी चिहकतील अन तू तेनी एडी चिहकशील। तेने मागून देवनी बायकोला सांगा काय तू दुखी हुईनी बाळक जलमशील अन तू तुने गोहोला धरी रहशील ने तो तुवर सता चालवील। देवनी माणूसला सांगा तुई तुने बायकोनी गोठ माने हून माने नियमला तोडी टाकास। आता भुई सापित हुयेल आहा अन तुने खावला उपेज करूला खूप मेहनत करूला पडील। तू मरशील अन तुना शरीर पासा धूळमा मिळी जाल। ते माणूसने पोतेने बायकोना नाव हवा एटले सजीव पाडना। कहा काय ती आखे सजीवसी आईस हती। अन देवने आदम अन हवाला पशुने चामडाना डगला पोवाडात। तहा देवनी सांगा हेरा माणूस आपले मातला एक सरका खरा खोटा जाणणारा होईना हा। ते ह्याला जीवनने झाडना फळ खाऊ देवला नाही रखेने ते सदा जीवता रहत। तहा देवनी आदम ने हवाला एदनवाडी माहून बाहेर काढी टाका। अन देवनी झाडने वाडीला साचवल्यासाठी मुखेदारावर पराक्रमी दूत साहला ठेवात। होयनी ते जीवनने झाडना फळ माहून खात। बायबलनी गोट उत्पत्ती 3।